बंदुणू हे दारू कसे आहे आणि कशा प्रकारे माणसाचा संसार उद्ध्वस्त करते. अहो संसारच काय पण स्वतःच्या जीवनाची होळी करून टाकणारी ही दारू. दारू ही अशी वस्तू आहे की चित्त आणि चिंता, चित्तामध्ये मेलेल्या माणसाला जाळणारी ती चित्ता आणि चिंतामध्ये जिवंत माणसाला जाळणारी ही चिंता, अशी हे दारू म्हणजे जीवनाची होळी करणारी ही दारू. ही या गीतातून ही दारू जीवनाची होळी कशी करते हे ऐका.
Yeah. रानू माई।